नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा कांस तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो, मांद्रे मतदारसंघांत 28 एप्रिलाक केएलई हॉस्पिटल बेळगांवच्या जोडपालवान आमदार जीत आरोलकर हांणी मेगा हेल्थ कॅम्पाचे आयोजन केला. राज्य भलायकी खात्यान डेंग्यूचेर नियंत्रण दवरपाक बरे येस जोडला अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर बॉर्न रोग नियंत्रण कार्यावळीच्यो उपसंचालक डॉ कल्पना महात्मे हांणी दिली. गरमेच्या हंगामाच्या फाटभुयेर आणि हीट वेव्ह विशी सादूर रावपाच्या हेतान महसूल खात्याचे सचिव संदीप जाक हांणी खातेप्रमुख तशेंच अधिकाऱ्याकडेन बसका घेतल्या. उत्तर गोयच्या जिल्हो दंडाधिकाऱ्यान धर्मीक आणि शिक्षणिक संस्था भोवतणी शांतताय दवरपा खातीर बार्देसातल्या कळंगुटातल्या जायत्या सुवातींनी सायलंट वा नो हॉर्न झोन अशी अधिसुचोवणी जारी केल्या. आयज गोंयकार तशेंच पुराय भारत देशांतले क्रिस्तांव भाव इस्टराचो पवित्र दीस मनयतात. इस्टराच्या निमतान कार्डिनल आर्च बिशप फिलीप नेरी फेराव, गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी राज्यपाल श्री पुसपती अशोक गजपती राजू हांनी मनकाळजा सावन समेस्त लोकांक परबी भेटयल्या. आता पुराय खबरो, मांद्रे मतदारसंघात 28 एप्रिलाक केएलई हॉस्पिटल बेळगांवच्या जोडपालवान आमदार जीत आरोलकर हांणी मेगा हेल्थ कॅम्पाचे आयोजन केला. ह्या हेल्थ कॅम्पांत 28 ओपीडी आसतल्यो जाल्यार हो कॅम्प सकाळी 9 ते दनपारा 2 मेरेन आयोजित केला अशी माहिती आमदार जीत आरोलकर हांणी दिल्या. ह्या हेल्थ कॅम्पांत ECG, इको, दोळे वा काळजाची तशे हेर उपचार विनाशुल्क आसतले.
हेल्थ कॅम्प आम्ही पळतात की हेल्थ कॅम्प खूप भाषेचे जातात बारीक प्रमाणात. माझी इच्छा असली की एक मोठ्या प्रमाणात एक हेल्थ कॅम्प जाऊन आणि तो माझ्या बर्थडेच्या विकान म्हणजे बर्थडे 30 एप्रिला त्याच्या आसपास असतो, कित्याक लोकांक त्याचं बेनिफिट जाऊक जाय. आणि त्या लागून हायन केएलईक अप्रोच केले, केएलई बेळगाव, आणि त्यांच्यानी मला एश्युअर केले की आम्ही हेल्थ कॅम्प हंगासर करूया म्हणून. आणि तो हेल्थ कॅम्प येता त्या एप्रिलच्या 28 तारखेक मांद्रे हंगासर असा. आणि टोटल 28 डॉक्टर्स येतात आणि 28 ओपीडीज असतले थंयसर. आणि हे वेगळेवेगळे डॉक्टर असतात वेगवेगळ्या फिल्डातले. हा इतलेच रिक्वेस्ट करता मांद्रे मतदारसंघाचे तमाम जनते की आपलो चेकअप करून घेवचो, म्हणजे ते मागीर दोळ्याचे हांव किंवा हार्टाचे, म्हणजे हार्ट ही व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हाका दिसता ECG, इको सगळे हांगासर त्या दिसा करतले. तो मागीर बाकीच्या गोष्टी ऑर्थोपॅडिक असतले आणि इतर गोष्टी सगळे, म्हणजे A to Z सगळे मेडिकल कॅम्प असतले.
राज्य भलायकी खात्यान डेंग्यूचेर नियंत्रण दवरपाक बरे येस जोडला अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर बॉर्न रोग नियंत्रण कार्यावळीच्यो उपसंचालक डॉ कल्पना महात्मे हांणी दिली. ह्या मार्च म्हयन्यांत फकत 4 दुयेंती सापडल्यात जाल्यार पोरू हो आंकडो 7 आशिल्लो. मार्च 2024 मडगांव, कासावली आनी कुडतरे हांगा दरेकी 1 दुयेंती सापडलो. ह्या वर्साच्या पयल्या म्हयन्यांत सापडिल्ले दुयेंती स्थलांतरीत वा कामगार वसणुकांनी मेळ्यात. डेंग्यूचेर नियंत्रण दवरपाक सप्तकातल्यान 2 फावटी घरांत जमिल्ले उदक निवळ करप गरजेचे अशें डॉ महात्मे हांणी सांगले. मार्च 2024 मडगांव, कासावली, कुट्टाळी आनी कुडतरी हांगा दरेकी 1 दुयेंती सापडलो. चालू वर्साच्या पयल्या 3 महिन्यांत राज्यांत मेळिल्ले चडशे दुयेंती स्थलांतरीत मजूर वसणुकांनी वा बांदकाम प्रकल्पांत रावपी कामगार आसात. हांगा उक्त्या उदकाचो साठो आशिल्ल्यान तातूंत जळारां प्रजनन करपाक लागल्यात आनी डेंग्यूचे दुयेंती सापडल्यात. हेर राज्यांतल्या डेंग्यू हॉस्पिटलांतल्यान स्थलांतरीत कामगार राज्यांत येवपाक लागिल्ल्यान राज्यांत डेंग्यूचे दुयेंती सापडपाक लागल्यात. डेंग्यूचेर नियंत्रण दवरपा खातीर सप्तकातल्यान 2 फावटी घरांत जमिल्ले वा साठोवन दवरिल्ले उदक निवळ करप गरजेचे आसता. उदकाचो उणाव जाल्यार उदक साठोवन दवरून घट्ट धापल्यार तातूंत जळारां प्रजनन करिनात अशें उदक 7 दिसां भितर वापरचे. खात्याचे अधिकारी घराघरांनी वचून जागृताय निर्माण करतात. थळाव्या पंचायती वांगडाच जळारां प्रजनन सुवातींचो नाश करपाचो वावर सुरू आसा अशी माहिती मेळ्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखार गर्मेच्या हंगामाच्या फाटभुयेर आनी हीट वेव्ह विशी सादूर रावपाच्या हेतान महसूल खात्याचे सचिव संदीप जाक हाणी खाते प्रमुख तशेच अधिकाऱ्याकडेन बसका घेतल्या. ह्या वेळार गर्मेच्या हंगामाची तयारी आनी येवपी पावसाचो नियाळ तांणी घेतलो आनी सक्रीय आनी समन्वयात्मक उपाय येवजण्यो करपाची गरज आसा हाचेर भर दिली. उष्णताय सुरक्षेविशी लोक जागृताय वाडोवपाक भौशीक सुवातेचेर पिवपाचे उदक आनी फर्स्ट एड सारकिल्ल्या सुविधा सुनिश्चित करपाक खात्यांक निर्देश दिलो. ह्या वेळार उष्णताय ल्हाराचो धोको प्रभावीपणान वेवस्थापन करपा खातीर आनी भौशीक सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर अधिकाऱ्यांनी एसओपी सादर केल्या. ह्या वेळार गर्मेच्या हंगामान नेमान उदक पिवचे, सुती कपडे घालचे, दनपारच्या 12 ते 3 ह्या वेळामदी भायर सरप टाळचे, भायर वतना सत्री टोपी चष्मे वापरचे, सावळेंत विसव घेवचो आनी अस्वस्थताय दिसल्यार वैजकी मदत घेवचो असो उलो महसूल खाते तशेंच आपत्ती वेवस्थापन यंत्रणेन मारला. उत्तर गोयच्या जिल्हो दंडाधिकाऱ्यान धर्मीक आनी शिक्षणीक संस्था भोवतणी शांतताय दवरपा खातीर बार्देशांतल्या कळंगुटांतल्या जायत्या सुवातींनी सायलंट वा नो हॉर्न झोन अशी अधिसुचोवणी जारी केल्या. अधिसूचित केल्ल्या वाठारांनी देवळां, इगर्जी, कॉपेल आनी श्री शांतादुर्गा देवूळ, सेंट एलेक्स इगर्ज, डॉन बॉस्को हायस्कूल, सेंट जोझफ हायस्कूल हांचो आसपाव आसा. आवाज प्रदूषण उणें करप आनी शांत वातावरण सुनिश्चित करप हो हे कृतीचो हेत आसा. गोंय राज्य उच्च शिक्षण संचालक मंडळान आपल्या प्रशासकीय नियंत्रणा खाला आशिल्ल्या अनुदानीत कायदो महाविद्यालयांनी शिक्षणीक वर्स 2026-27 खातीर ऑनलाईन प्रवेश सुरू केल्यात. तातून व्हीएम साळगांवकर महाविद्यालय मिरामार आणि कारे महाविद्यालय मडगाव हांचो आसपाव आसा. अधिकृत अधिसुचोवणे प्रमाण 2 एप्रील ते 13 एप्रील 2026 मेरेन ऑनलाईन अर्ज करपाची मुजत आसा. कार्डिनल आर्च बिशप फिलीप नेरी फेराव हांणी गोयच्या जनतेक इस्टराची परबी दिल्या. इस्टर परब ही काळखाचेर उजवाड्याची जैत अशें ताणी म्हळा. ही परब शांतिकायेचो संदेश दिवपी आयच्या काळांत लेगीत म्हत्वाची परब अशें ताणी म्हळा. खुशालपणा प्रत्येकाच्या जिणेंत येवची, एकमेकाक समजून जिवीत जगचे असो संदेश ताणी दिला. धर्तरेचेर सदांच सुख आसचे अशें ताणी म्हळा.
अलोंग विथ आवर ऑक्सिलरी बिशप मोस्ट रेव्हरंट सिमियाओ फर्नांडीस, आय वुड लाईक टू विश यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड ग्रेस फिल्ड ईस्टर. द रेझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट इज द अल्टिमेट विक्ट्री of light over darkness and hope over despair. In a world often fractured by conflict and division, Easter calls us to be catalysts of peace. As we celebrate the new life brought in by the risen Lord, I urge you to reach out to the marginalized and the lonely. Let our joy be infectious and translated into concrete acts of service with a renewed commitment to promote understanding, forgiveness and harmony in our society. May the risen Lord bless our homes and our land with lasting peace.
गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू हांणी मनाकाळजा सावन समेस्त लोकांक इस्टराच्यो परबी भेटयल्या. इस्टर भावार्थ आनी आशेचो खोलायेन संदेश दिता. गरजेवंतांक पावपाक, पिडितांक उबारपाक आनी सगळ्यांनी एकठांय येवपाचे मागणे करता अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशान म्हळां. आतां परतून एक फावट मुखेल खबरो. मांद्रे मतदारसंघांत 28 एप्रिलाक केएलई हॉस्पिटल बेळगांवच्या जोडपालवान आमदार जीत आरोलकर हांणी मेगा हेल्थ कॅम्पाचे आयोजन केला. राज्य भलायकी खात्यान डेंग्यूचेर नियंत्रण दवरपाक बरें येस जोडला अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर बॉर्न रोग नियंत्रण कार्यावळीच्यो उपसंचालक डॉ कल्पना महात्मे हांणी दिली. गर्मेच्या हंगामाच्या फाटभुयेर आनी हीट वेव्ह विशीं सादूर रावपाच्या हेतान महसूल खात्याचे सचिव संदीप जाक हांणी खाते प्रमुख तशेंच अधिकाऱ्याकडेन बसका घेतल्या. उत्तर गोयच्या जिल्हो दंडाधिकाऱ्यान धर्मीक आनी शिक्षणीक संस्था भोवतणी शांतताय दवरपा खातीर बार्देसांतल्या कळंगुटांतल्या जायत्या सुवातींनी सायलंट वा नो हॉर्न झोन अशी अधिसुचोवणी जारी केल्या. आयज गोंयकार तशेंच पुराय भारत देशांतले क्रिस्तांव भाव इस्टराचो पवित्र दीस मनयतात. इस्टराच्या निमतान कार्डिनल आर्च बिशप फिलीप नेरी फेराव, गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी राज्यपाल श्री पुसपती अशोक गजपती राजू हांणी मनाकाळजा सावन समेस्त लोकांक परबी भेटयल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळीं 7 वरां जावन 25 मिनटांचेर. नमस्कार.